50 languages.
85.
Panchanshi.
Panchanshi.
Questions. Past tense 1.
Prashna. Bhutakal.
Prashna. Bhutkal.
How much did you drink?
Apan. किती प्याला?
आपण किती प्यायला?
How much did you work?
आपण किती काम केले?
आपण किती काम केलं?
How much did you write?
आपण किती लिहिले?
आपण किती लिहिलं?
How did you sleep?
आपण कसे झोपलात? आपण कशा झोपलात?
आपण कसे झोपलात? आपण कशा झोपलात?
How did you pass the exam?
आपण परीक्षा कशा तऱ्हेने उत्तीर्ण झालात?
आपण परीक्षा कशा तऱ्हेने उत्तीर्ण झालात?
How did you find the way?
आपल्याला रस्ता कसा मिळाला?
आपल्याला रस्ता कसा मिळाला?
Who did you speak to?
आपण कोणाशी बोललात?
आपण कोणाशी बोललात?
With whom did you make an appointment?
आपण कोणाची भेट घेतली?
आपण कोणाची भेट घेतली?
With whom did you celebrate your birthday?
आपण कोणासोबत आपला वाढदिवस साजरा केला?
आपण कोणासोबत आपला वाढदिवस साजरा केला?
Where were you?
आपण कुठे होता?
आपण कुठे होता?
Where did you live?
आपण कुठे राहत होता?
आपण कुठे राहत होता?
Where did you work?
आपण कुठे काम करत होता?
आपण कुठे काम करत होता?
What did you suggest?
आपण काय सल्ला दिला?
आपण काय सल्ला दिला?
What did you eat?
आपण काय खाल्ले?
आपण काय खाल्ले?
What did you experience?
आपण काय अनुभव घेतला?
आपण काय अनुभव घेतला?
How fast did you drive?
आपण किती वेगाने गाडी चालवली?
आपण किती वेगाने गाडी चालवली?
How long did you fly?
आपण किती वेळ उड्डाण केले?
आपण किती वेळ उड्डाण केले?
How high did you jump?
आपण किती उंच उडी मारली?
आपण किती उंच उडी मारली?